नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना जाहीर. एसटी महामंडळाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन योजना आणि गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ नांदेड इथं नियोजित हौतात्म्य सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अर्थात पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथं शुभारंभ केला. छत्रपती संभाजीनगर इथले निवडक अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या 532 पथविक्रेत्यांना कर्जाचं वितरण करण्यात आलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नेताजींना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समाज माध्यमावर अभिवादन केलं आहे. केंद्र सरकारच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमध्ये वायनाड इथं 2024 भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्यानं बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. 5,00,000 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल सीमा यांचे वडील अशोक शेळके यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके हीस नेताजी सुभाषचंद्र बोस हा केंद्र शासनाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्याबद्दल आम्हाला फार मोठा अभिमान आहे. त्यामुळं आमच्या घराण्याचं, गावाचं आणि सर्वांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. अशाच प्रकारे तिने देशाची सेवा करावी.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शतकपूर्ती जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळानं आजपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन ही योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना राज्यातल्या 251 आगारात एकाच वेळी राबवण्यात येणार आहे. ही योजना स्वस्त आणि सुरक्षित या ब्रीदवाक्यावर आधारित असून सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देणं हा तिचा मुख्य उद्देश असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेकडून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची घोषणा शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या 29 महापालिका आणि 394 नगरपरिषदांमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवण्यासाठी नगरपरिषदांना 1 कोटी आणि महापालिकांना 3 कोटी रुपये निधी देणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनाची आज रंगीत तालीम झाली. सकाळी 10:30 विजय चौकातून सुरू झालेल्या या संचलनाचा लाल किल्ल्यावर समारोप झाला. यंदा या संचलनात महाराष्ट्राच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 25 जानेवारीला सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 130 भाग असेल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 हौतात्म सत्संग वर्षाचं औचित्य साधून आज नांदेडच्या पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब इथं एका भव्य आणि विशेष कीर्तन सोहळा पार पडला. 350 शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेलं श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शब्द गुरुबानीचं गायन हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेडच्या मोदी मैदानावर उद्या आणि परवा 2 दिवस हा हौतात्म्य सत्संग सोहळा होणार असून यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यातल्या सगळ्या शाळांना उद्या 24 तारखेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना केलं आहे. ते म्हणाले,
जेवढे जास्त नागरिक येतील त्यांची सेवा करायला आम्ही उत्सुक आहोत, कारण याला एक निरंतर लंगर त्याचसोबत आरोग्याचा फार मोठा कॅम्प आहे. तर हे फक्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नसून यात आरोग्याचाही फार मोठा कॅम्प या ठिकाणी लागणार आहे, लंगर सेवा निरंतर मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद.
दरम्यान या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनानं 24 तारखेला मुंबई चंडीगढ आणि दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवरून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 25 तारखेला पाळल्या जाणार असलेल्या 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. नांदेड इथंही राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही आज मतदार दिनाच्या औचित्यानं कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मतदार शपथ घेतली. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या मंगळवारी 27 तारखेला मतदार दिनानिमित्त कार्यक्रम होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 27 आणि 28 जानेवारीला राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय प्रबोधन आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या विषयावर आधारित ही परिषद शहरातल्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात होणार आहे. या परिषदेचं बीजभाषण सुप्रसिद्ध विचारवंत डॉ नीरज हातेकर करणार असून अन्य मान्यवर वक्तेही आपले विचार मांडणार आहेत. बदलापूर इथल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या आरोपीला येत्या 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान राज्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार आणि कायदा हतबल झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारनं कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू आणि लक्ष्य सेन यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या दोघांनाही प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत दुसरा सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. PM स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना जाहीर. ST महामंडळाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ST संगीत तीर्थाटन योजना आणि गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ नांदेड इथं नियोजित हौतात्म्य सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.